भाग एक, भारताची हाक, अध्याय एक. माझा खास मित्र डॅनी आणि मी त्या करकरणाऱ्या लाकडी जिन्यावरून हलकेच आवाज न करता एका थंड दमट तळघरात जात होतो. अचानक माझ्या आतून वाटले, मी या ठिकाणी असता कामा नये. माझी छाती धडधडू लागली. खोलीच्या मध्यभागी व्यायामशाळेत असते तसे 250 पौंडांचे वजन पोलादी हुकवर ठेवले होते. माझा वर्गमित्र बढाई मारीत म्हणाला, माझे बाबा दररोज इतके वजन उचलतात. मी अवघा 7 वर्षांचा होतो. सडपातळ, छोटे काळे केस, तांबूस डोळे आणि सावळा वर्ण. त्या थंड वजनाला स्पर्श केल्यावर मी खरोखरच टीचभर असल्याची मला जाणीव झाली. डॅनी माझ्याकडे वळाला. रिची, मी तुला एक मोठं गुपित दाखवणार आहे. त्याने त्याची तर्जनी ओठावर ठेवली आणि तो पुटपुटला. पण मला वचन दे, तू कोणालाही सांगणार नाहीस ना? तो फळीवरून उंच छताच्या तुळईवर चढला आणि पितळेची चावी घेऊन आला. आम्ही एका लाकडी कपाटासमोर होतो. कपाट आमच्याहून मोठे होते. त्याने कुलूप काढले आणि पुढे मागे करीत कपाटाची दोन्ही दारे उघडली. त्यातील मासिकांच्या ढिगाकडे त्याने बोट दाखविले. जा जा ना, डॅनी हसला. एक उघडून तरी बघ. मी तसे केले. ते मासिक स्त्रियांच्या पूर्ण नग्न रूपातील कामभाव उत्तेजित करणाऱ्या छायाचित्रांनी भरले होते. ते पाहून माझे लहानसे शरीर थिजले. यापूर्वी कधीही मी मुलींच्या वस्त्रांच्या आत काय असते हे पाहिले देखील नव्हते. ते खूप विचित्र आणि पाहण्यास निषिद्ध वाटत होते. मस्त आहे ना? डॅनीने विचारले. मी नुसतीच मान हलवली. काय प्रत्युत्तर द्यावे ते उमजेना. मासिक बंद करून आत ढकलले आणि त्या कपाटाकडे पाठ फिरवली. थांब, त्या खणात काय आहे ते तरी पहा. त्याने तो ओढला. त्यात 2 पिस्तुले आणि काही हातबॉम्ब होते. माझे वडील कायम पिस्तूल भरून ठेवतात आणि ते बॉम्ब खरे आहेत बरं का? त्याने एक बॉम्ब माझ्या हातात दिला आणि म्हणाला, घे, हातात तरी धरून पहा. तो थंड जड धातू पकडताना मी भीतीने गार झालो. छान आहे, असे काहीसे मी पुटपुटलो. आपली भीती लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत मी तो बॉम्ब खणात नीट ठेवून दिला. रिची, थांब, हे पाहिलंस तर काय म्हणशील? डॅनीने लहान कपाटाची दोन्ही दारे उघडली. देवाऱ्याप्रमाणे आत काहीतरी होते. तिथे चौकटीत बसवलेले एक छायाचित्र अडकविले होते. त्या चित्रातील डोळे एकटक अभद्रपणे माझ्याकडे पाहत होते. मी घाबरलो, कारण मी अडॉल्फ हिटलरला समोरासमोर पाहत होतो. छायाचित्राला दोन्ही बाजूंनी 2 बाजूबंदांनी सुशोभित केले होते. त्यावर नाझी स्वस्तिकाचे भरतकाम केले होते. खाली चमकणाऱ्या स्वस्तिकाने अंकित दांड्याला नक्षीकाम केलेली कट्यार टांगून ठेवली होती. अनेक भयानक दृश्ये माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. मी माझ्या वडीलधाऱ्यांकडून नाझींद्वारा माझ्या नातेवाईकांच्या झालेल्या हत्यांबद्दल वारंवार ऐकत होतो. नाझींनी लिथुएनिया येथील माझ्या वडिलोपार्जित घरावर 1941 कब्जा केला. तेव्हापासून माझ्या आजोबांच्या कुटुंबाबद्दल कोणी ऐकले देखील नव्हते. डॅनी पुटपुटला. हे एक गुपित आहे, परंतु माझे आई वडील तुझा द्वेष करतात. एक ज्वालांची लाट माझ्या पोटापासून घशापर्यंत आली. का? मी असे काय केले आहे? कारण तू एक जू आहेस. ते म्हणतात की तुम्ही येशूची हत्या केली आहे. काय? मी स्तंभित झालो. मी जे काही ऐकत होतो ते मला अजिबात उमजत नव्हते. माझे वडील तर म्हणतात की देवसुद्धा तुमचा द्वेष करतो. त्याच्या आई वडिलांच्या पावलांचा कर्कश आवाज छतावरून आला. मला कळेना मी इथून जावे, लपावे की रडावे. तूही माझा द्वेष करतोस डॅनी? नाही, तू माझा चांगला मित्र आहेस. तू जू असल्यामुळे कदाचित मी मोठा झाल्यावर तुझा द्वेष करीन, परंतु आशा वाटते की असे काही होणार नाही. माझे मन निर्विकार झाले. कपाट बंद करून डॅनी मला वरच्या माळ्यावरील स्वयंपाकघरात टेबलाकडे घेऊन गेला. तिथे त्याची आई दोन ताटात व्हॅनिला कुकीज आणि दोन पेले थंड दूध घेऊन आमची वाट पाहत होती. ती बळेच हसली. तेवढ्यात एकदम कर्र असा जमिनीवर मोठा आवाज झाला. ती डॅनीच्या वडिलांच्या येण्याची चाहूल होती. वडील आडदांड, चौकोनी जबड्याचे, अर्धवट पिकलेले बारीक केस, तीक्ष्ण भेदक डोळे आणि कापरे भरविणारे हास्य देणारे होते. ते समोर आले की त्यांनी मनात आणले तर माझे काहीही बरे वाईट करू शकतील अशी धास्ती मला नेहमी वाटायची. या कुकीजमध्ये विष तर नसेल ना, मी विचार केला. पण मी काय करू शकत होतो? त्या खाण्यासाठी मी घाबरत होतो. रिची, खा. काय झालं, खात का नाहीस? त्याच्या आईने जणू आव्हानच दिले. त्या कुकीज खाताना मी माझे दुःख लपविण्याचा प्रयास करीत होतो. त्याचवेळी प्रत्येक घासानिशी संरक्षणासाठी देवाकडे प्रार्थनाही करीत होतो. मी भूतासारखा निस्तेज होऊन घराकडे परतलो. त्या वयात कोणत्याही गोष्टीचे कारण समजून घेण्याची क्षमता माझ्यात नव्हती. माझे मन दुखावले होते, फार फार दुखावले होते. माझ्या आईने प्रेमळ हास्याने माझे स्वागत केले. ती कमरेला ॲपरन बांधून स्वयंपाकघरातील गोलाकार डायनिंग टेबला पलीकडे उभी राहून कणिक मळत होती. रिची, मी तुझ्यासाठी ॲपल स्ट्रुडल बनवलाय, तुझा आवडता पदार्थ. आई, मी विचारले, देव माझा द्वेष करतो का ग? नाही, मुळीच नाही. देव तर तुझ्यावर प्रेम करतो. आश्चर्याने भुव्या उंचावीत तिने लाटणे टेबलावर ठेवले. पण तू हा प्रश्न का विचारित आहेस? मी तिला सांगायला घाबरत होतो. मला माहीत नाही, मी केवळ उत्सुकतेने विचारले. पुढील प्रश्न टाळण्यासाठी मी वर माझ्या झोपण्याच्या खोलीकडे पळालो. मी माझ्या आईवर विश्वास ठेवला. देव माझ्यावर प्रेम करतो यावरही मी विश्वास ठेवला. अंथरुणावर पडून छताकडे एकटक पाहत एकाच देवाशी संबंधित असणाऱ्या प्रेम आणि द्वेष या परस्पर विरोधी संकल्पना समजून घेण्यासाठी मी संघर्ष करीत होतो. बालपणीच्या निरागस्थेत मी अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत मनातल्या मनात गुप्तरित्या किंवा हळू आवाजात अगदी झोप लागेपर्यंत प्रार्थना केली. प्रार्थना करीत असताना मला आश्रयाची आणि कोणीतरी माझी प्रार्थना ऐकत असल्याची जाणीव व्हायची. देवाने माझे ऐकले, तो माझ्याबरोबरच आहे यावर माझा विश्वास होता. तरीही त्याच्या देवत्वाविषयी मनात अनेक प्रश्न होते. तो म्हणवणारी अशी कोण व्यक्ती आहे याविषयी मला नेहमीच तीव्र जिज्ञासा वाटे. तो एखाद्या प्रचंड ढगाप्रमाणे आहे, सावलीप्रमाणे आहे किंवा अदृश्य आहे? का तो माझ्या जीवलग मित्राप्रमाणे आहे जो नित्य माझी प्रार्थना ऐकतो? तो इतका वास्तविक आहे का की माझ्या विचारांनी मी त्याला स्पर्शही करू शकतो? माझे आई वडील इडेल आणि जेराल्ड स्लेविन केवळ बाह्यता धार्मिक नव्हते. देवावरील श्रद्धा त्यांनी त्यांच्या कृतज्ञतेतून, औदार्यातून, दयाळूपणातून आणि कुटुंबाप्रतीच्या समर्पणातून व्यक्त केली. अमेरिकेतील मंदीच्या काळात ते वाढले. त्याचबरोबर त्यांचे बालपण कुटुंबाला आधार देण्यासाठी नेहमीच कष्टात गेले. म्हणूनच आपल्या मुलांकरिता जे सर्वोत्कृष्ट आहे ते देण्याची त्यांची इच्छा होती. पण त्याचबरोबर आम्ही अतिलाडाने बिघडू नये याबद्दल ते जागरूक असत. आमच्याकडे जे काही नाही आणि जे काही मिळत आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला नेहमीच कृतज्ञ राहण्यास प्रोत्साहित केले. मी 1955 अवघा 4 वर्षांचा होतो. तेव्हा मला आणि माझ्या दोन भावांना महानगराच्या धोक्यापासून आणि प्रदूषणापासून मुक्त अशा वातावरणात वाढविता यावे या उद्देशाने त्यांनी शिकागो सोडले आणि हायलँड पार्क, इलिनॉय येथील शेरवूड फॉरेस्ट या उपनगरात स्थलांतर केले. सपाट जमिनीवर विपुल प्रमाणात असणाऱ्या हिरवळीवर व झाडांमध्ये आमचा शांत शेजार वसला होता. मुले खुल्या भागात खेळत असत. शांत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकमेकासमान दिसणारी घरे होती. माझे आई वडील नेहमी म्हणत, आमचा छोटा रिची खूपच गोड आहे परंतु काहीसा विचित्र आहे. तो असा का बरे वागतो? माझ्या सवयी विलक्षण होत्या. त्या कोठून आल्या आहेत ते कुणालाच समजत नव्हते. 8 ते 9 वर्षांचा होईपर्यंत मी जेवणासाठी खुर्चीवर बसण्यास नकार द्यायचो आणि जमिनीवर बसणेच पसंत करायचो. पण या गोष्टीला आईवडिलांचा विरोध होता. अगदी बाहेर हॉटेलमध्ये जेवतानासुद्धा एक तडजोड म्हणून मला जेवणाच्या टेबलाशेजारी उभे राहण्यास अनुमती होती. असे नेहमीचेच होते की हॉटेलमधील वेट्रेस विचारायची की एखादी खुर्ची लागेल का. यावर खांदे उडवीत माझी आई म्हणायची, त्याला खुर्चीत बसणे आवडतच नाही. माझे आई वडील त्यांच्या चांगल्या दिसण्यावर अधिक भर देत. त्यांची वेशभूषा नीटनेटकी असायची. माझ्यासंबंधी मात्र आईला माझे नवीन आणलेले कपडे वारंवार धुवावे लागत, कारण ते जुनाट दिसेपर्यंत मी वापरण्यास तयारच होत नसे. जेव्हा ते माझ्यासाठी नवीन बूट आणत, तेव्हा ते वापरण्यापूर्वी जुनाट दिसेपर्यंत मी दगडाने त्यांना घासत असे, आणि नवी कार आणत तेव्हा ती जुनाट दिसेपर्यंत मी मागच्या सीटच्या खाली दडून बसत असे. दुसऱ्यांपेक्षा आपल्याकडे चांगल्या वस्तू असणे ही गोष्ट मला लज्जास्पद वाटे. मी गोर गरीब आणि पददलित व्यक्तींना पूज्य मानित असे. एकदा माझ्या वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला कंट्री क्लबमध्ये रात्रीच्या जेवणासाठी नेले. सर्व काही बाजूला सारून अचानक मी बाहेर पळून गेलो, कारण माझाच वर्गमित्र त्या ठिकाणी वेटर असल्याचे मला दिसले आणि त्याच्याकडून स्वतःची सेवा करून घेणे मला सहन झाले नाही. माझे आजोबा बिल यांनी जेव्हा मला कारमध्ये एकटा बसल्याचे पाहिले, तेव्हा मी माझ्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या. बाळ रिची, ते म्हणाले, तू योग्य ते केलेस, मला तुझा अभिमान वाटतो. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील विल्यम बिल स्लेविन यांनी माझ्या आयुष्यावर खोल प्रभाव पाडला. त्यांचा प्रेमळ स्वभाव हे धर्मावरील त्यांच्या दृढ आणि गहन विश्वासाचे प्रतिरूप होते. त्यांच्या शांत निराभिमानी मार्गाने ते कशाप्रकारे त्यांच्या जुन्या रूढ पद्धतींचा अमेरिकेतील जीवनाबरोबर मेळ साधतात याचे निरीक्षण करण्यात मला नेहमीच आकर्षण वाटे. अनेकदा इतर सर्वजण आपले खाणे सुरू करीत तेव्हा ते मात्र जेवणाच्या वेळी हळुवारपणे प्रार्थना करीत असताना मी बघत असे. मी हिब्रू शाळेत जाण्याच्या वयाचा झालो, पण माझे शिक्षण वडिलांना परवडण्यासारखे नव्हते. तरीही त्यांनी मला त्यांच्या परीने चांगले शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट घेतले. मी 13 वर्षांचा होताच वडिलांनी मला रॅबॉय लिपिसानकडे अर्थात ज्यू धर्मगुरूंकडे नेले आणि त्यांना विनंती केली की त्यांनी एक साधा बार मित्स्वा समारंभ करून मला आशीर्वाद द्यावा. छानदार चंदेरी केसांचे रॅबॉय मला प्राथमिक प्रार्थना शिकवण्यासाठी कोणतेही मूल्य न घेता तयार झाले. एके दिवशी मी त्यांना विचारले, तुम्ही मला या प्रार्थनेचा अर्थ समजावून सांगाल का. त्यांच्या स्नेहपूर्ण घाऱ्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी अत्यंत प्रेमाने मला मिठी मारली. हे मी कधीच विसरू शकलो नाही. त्यांचे जुनाट इडिश उच्चार आणि भावनांमुळे कंपित झालेल्या आवाजात ते म्हणाले, बाळ रिची, प्रार्थनेचा अर्थ समजून घेण्याच्या तुझ्या जिज्ञासेने मी तृप्त झालो. आजकाल मात्र हे दुर्मिळ झाले आहे. रॅबाय, मी कशी प्रार्थना करू. त्यांच्या चौकोनी व काहीशा सुरकुतलेल्या चेहऱ्यावर मंद हास्य आले. मला त्यांच्या स्नेहभावात आश्रय वाटू लागला. मला वाटले, प्रत्येक लहान मुलास अशा आश्रयाची आवश्यकता आहे. ते म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी रॅबाय यांनी तालमूद ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात जूनच्या धार्मिक नियमांची मांडणी केली आहे. तिथे आपल्या मनासारखे घडावे याकरिता परमेश्वराकडे प्रार्थना करण्याऐवजी प्रलोभने, संकटे आणि संशय यांच्यावर मात करण्यासाठी सामर्थ्याची याचना करून देवाची इच्छा पूर्ण करता यावी याकरिता प्रार्थना करावी असे म्हटले आहे. माझ्या 13व्या वाढदिवसाला माझा मोठा भाऊ मार्टीने ग्रीनिच येथील पीटर पॉल व मेरी या वादक कलाकारांची लोकसंगीतातील पहिली ध्वनिफीत मला भेट दिली. त्यांच्या गाण्यांमध्ये युद्ध, पूर्वग्रह, सामाजिक अन्याय याविरुद्ध रचना होती, परंतु त्यांची देवासंबंधीची गीते ऐकून माझे अंतःकरण घुसळून निघाले. डोके मागे टेकून डोळे बंद करून ऐकताना मी प्रत्येक शब्दाकडे चुंबकासारखा खेचला जात असे. ध्वनिफीतीच्या पहिल्या गाण्याची सुरुवात अशी होती. प्रत्येक दिवशी सकाळी दिवसाच्या सुरुवातीला मी देवाकडे विचारणा करतो, माझा मार्ग शोधण्यासाठी मला मदत कर. पुन्हा पुन्हा मी ऐकत होतो, पण यापासून अनभिज्ञ होतो की ही साधी प्रार्थना माझ्या आयुष्यातील पुढील काळासाठी मार्गदर्शक ठरेल. मी या जिज्ञासेच्या शोधात असताना लोकसंगीतकार पीटर सीगर आणि बॉब डायलन यांनी माझ्यातील उफाळणाऱ्या बंडखोर प्रवृत्तीला चिथावणी दिली. लोकसंगीताच्या अर्थपूर्ण शब्दांनी मी जरी भारावलो होतो, तरी ब्लूजच्या म्हणजे करुण रसातील संगीत, ब्लूजच्या भावनांनी मला घायाळ केले. ब्लूज संगीत म्हणजे भावना आणि अंतर्मनाची ओढ यांचे सुरेख मिश्रण. त्याचा प्रत्येक सूर किंवा शब्द हा हृदयातील ओढीने भरला होता. तृप्ती आणि संतुष्टीचे समाधान त्यात होते. ब्लूजच्या गायकांनी गायलेले हरविलेल्या प्रेमासंबंधीचे संगीत ऐकताना मी देखील माझ्या हरविलेल्या प्रेमासाठी रडत होतो. ते प्रेम काय आहे हे मात्र मला अजून माहीत नव्हते. मी अंतर्दृष्टीचा, लाजाळू आणि नेहमी इतरांच्या भावनांबद्दल काळजी करणारा असलो, तरी माझा मोठा भाऊ मार्टीकडे लोकांना राग आणण्याची चांगलीच कला होती. माकडाप्रमाणे खोडकर असलेल्या मार्टीला लोक मंक म्हणत. मी 1965 14 वर्षांचा झालो आणि डिअरफील्ड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. तिथूनच मंक नुकताच बाहेर पडला होता. मला पण काही शिक्षक भेदरले, म्हणाले, अरे बापरे, आणखी एक मंक. शालेय जीवनातील पहिल्या दिवसापासूनच माझ्यावर लिटल मंक या नावाने शिक्कामोर्तब झाले. मात्र या नावातील गर्भितार्थ समजण्यास मला अनेक वर्षे लागली. शाळेतील पहिल्या वर्षी माझी कुस्तीच्या संघात निवड झाली. मी असे म्हणत नाही की मी खूप पारंगत होतो, परंतु एखाद्या गोष्टीत माझे मन गेले की त्यात अगदी समरस होऊन किंवा जीव ओतून मी ते कार्य करीत असे. प्रशिक्षक आणि सहकारी यांना प्रचंड आशा होती की मी येणाऱ्या काही वर्षात विजेता होईन. प्रथम मला हे आव्हान वाटले. मी जर त्या शिष्यवृत्त्या मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर मला मिळाल्याच असत्या. परंतु माझ्या जीवनात काहीतरी विचित्र घडत होते. समाजातील फॅशन फॅड, प्रतिष्ठा आणि संपत्तीची आस यांच्या पलीकडे जीवनातील ध्येय काय असू शकते हे जाणण्याची मला अतीव इच्छा होत होती. हायलँड पार्कमधील रम्य वातावरणात मी कसा काय रमू शकतो जेव्हा मी जाणतो की कृष्णवर्णीय अमेरिकन येथून काही मैल दूर असणाऱ्या झोपडपट्टीत बंदिस्त जीवन कंठित आहेत. कुस्तीतील पदक जिंकून मी कसा काय संतुष्ट होऊ शकतो जेव्हा माझ्यापेक्षा वयाने मोठे असणारे माझे मित्र व्हिएतनाममधील घोर युद्धात जबरदस्तीने फेकले जात आहेत. अशा प्रश्नांनी भेडसावल्यामुळे माझे मित्र आणि मी या जीवनाच्या मूळ तत्वाविषयीच प्रश्न विचारित होतो. काहीतरी ध्येय शोधण्याच्या प्रक्रियेत गर्क असतानाच मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या नागरी हक्क चळवळीने आणि मालकम एक्स यांची भाषणे व नागरी हक्क सुधारांवरील पुस्तके वाचून माझ्यात उत्साहाचा वणवाच पेटला होता. वयाच्या 10व्या वर्षापासूनचे माझे जीवलग मित्र असणारे बॅसन आणि गॅरी यांच्यासोबत मला एक नोकरी मिळाली. काम खूप मेहनतीचे होते, तरीसुद्धा मला ते आवडत होते. या ठिकाणी सोल संगीताच्या पार्श्वभूमीवर आम्ही शिकागो शहराच्या साऊथ साईड परिसरातील वयस्कर कृष्णवर्णीय लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत होतो. या लोकांचे विश्व हायलँड पार्कच्या सुरक्षिततेपासून फार दूर होते. या लोकांसमवेत राहून जाणवले की गरिबी, वर्णद्वेष आणि नशापान यांनी त्यांना अक्षरशः तुडविलेले होते. म्हणून त्यांच्याबरोबर राहत असताना एका ब्लूज किंवा सोल गायकाची करुण ताण माझ्या हृदयाला पिळवटून सोडत असे. मी अवघा 15 वर्षांचा होतो आणि अनुत्तरित प्रश्नांमुळे खूपच त्रासलेला होतो. त्यातच अवघे 16 वर्षे वय असलेल्या एका मित्राची गाडी हिवाळ्यातील बर्फावरून घसरत गेली आणि सरळ लेक मिशिगन तलावातील बर्फाळ पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. तेव्हा मी विचार करू लागलो, मी कोण आहे आणि कुठे जात आहे? असे वाटत होते की संपूर्ण जग अनिश्चिततेच्या बर्फावरून घरंगळत खाली पडत आहे. कशाचा तरी आश्रय घेता यावा म्हणून मी आमच्या घराच्या तळघरातील खोलीत राहू लागलो. त्या खोलीच्या छतावर मासे पकडण्याची 4-2 जाळी लटकवलेली होती. दृष्टीभ्रम उत्पन्न करणारी पोस्टर्स चिटकवली होती. ती काळ्या प्रकाशात चकाकत होती. खोली नेहमी जाईच्या अगरबत्तीच्या धुरांच्या वलयांनी भरलेली असे. कधीकधी मी वातावरण अधिक परिणामकारक करण्यासाठी उघडबंद होणारा एक प्रकाशझोतही चालू करीत असे. त्यामुळे सर्व खोलीभर स्वप्नील वातावरण निर्माण होत असे. माझ्या खोलीतील एकांतात मी 1960 दशकातील क्रांतिकारी गाणे ऐकत असे. बीटल्स या समूहाचे अ डे इन माय लाईफ हे गाणे ऐकून वरवरच्या गोष्टींच्या पलीकडे असणारे अर्थपूर्ण जीवन प्राप्त करण्याची माझी आकांक्षा वाढू लागली. मी खुर्चीत मागे टेकून डोळे बंद करून जॉर्ज हॅरिसन यांचे विदिन यू विदाउट यू हे गाणे ऐकले. तेव्हा त्या गाण्याच्या छेडलेल्या सतारीच्या तानेबरोबर आंतरिक शांतीसाठी मी रडलो होतो. मी रे चार्ल्सचे ओल्ड मॅन रिव्हर हे हृदयस्पर्शी गाणे पुन्हा पुन्हा ऐकायचो आणि स्तब्ध राहून पददलितांच्या दयनीय अवस्थेविषयी शोकाकुल व्हायचो. जेव्हा मी BB King यांच्या गिटारमधून निघालेले करुण स्वर ऐकत असे तेव्हा ते सूर माझे हृदय पार भेदून टाकीत असत. तेव्हा अशा करुण गाण्यांचे मला इतके आकर्षण का असावे याचे मला आश्चर्य वाटत होते. एकदा रात्र बरीच उलटली होती. मी जॉनी रिव्हर्सचे लुक टू युअर सोल फॉर द आन्सर हे गाणे ऐकत होतो. अवतीभोवती जे काही घडत होते त्या सर्वांविषयी माझ्या मनात प्रश्नाचे काहूर माजले होते. त्याच क्षणी एक दीर्घ श्वास घेतला, वर पाहिले आणि ओरडलो, होय हेच ते उत्तर आहे. काळाच्या प्रेरणेमुळे मी आणि माझ्या जिवलग मित्रांच्या कंपूने 1960 हिप्पी संस्कृतीत स्वतःला ढकलून दिले होते. आमच्या शाळेत पुरोगामी विचाराचे लोक, अभ्यासात मंद परंतु खेळात रुची असणारे बलदंड युवक आणि सामना सुरू होण्यापूर्वी नृत्य करून उत्साह वाढवणारे चिअर लीडर्स होते. तथापि आमच्या कंपनीने मात्र लांब केस वाढविणे, गांजा आणि LSD प्रयोग करणे आणि विशेष करून आईवडिलांच्या पिढीच्या सर्व नीतीमूल्यांविरुद्ध वागणे असले प्रकार सुरू केले. परंतु माझी ओढाताण होत होती. मला कोणालाच निराश करावायचे नव्हते. कुस्तीच्या चमूला सोडण्याचा विचार करताना मला अपार वेदना होत होत्या. तसेच माझे प्रशिक्षक आणि संघातील इतर खेळाडूंना निराश करण्याचा विचारही माझ्या मनाला त्रस्त करीत होता. शाळेची तर अशी अपेक्षा होती की माझ्या नेतृत्वाखाली आमची शाळा करंडक जिंकून आणेल. आमचे प्रशिक्षक तर एकदा सर्वांना उद्देशून म्हणाले देखील की छोट्या मंकने एकदा जिंकायचे ठरविले की मग तो एखाद्या भुकेल्या वाघासारखा असतो. त्याच्यात निश्चित विजेता होण्याचे गुण आहेत. परंतु कधीकधी मला वाटते की त्याचे मन दुसरीकडेच कुठे भिरभिरत आहे. मी गोंधळून गेलो होतो आणि यातून मार्ग मिळावा याकरिता प्रार्थना करीत होतो. त्यानंतर एका प्रतिष्ठित सामन्यात मी माझ्या प्रतिस्पर्ध्याला पहिल्या 5 सेकंदातच चितपट केले. प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला आणि मला प्रोत्साहन दिले. परंतु लुळा पडल्यागत मी एकदम गुडघे टेकून बसलो. माझा खांदा त्याच्या जागेतून खाली खेचला गेला होता आणि खांद्याचे हाड माझ्या छातीच्या स्नायूंना तोडून बाहेर आले होते. असह्य कळा येऊ लागल्या होत्या. ज्या क्षणी माझ्या खांद्याचे हाड निखळले गेले त्याच क्षणी माझे जीवन त्या वेडापासून आणि ध्येयापासून निखळले गेले. त्या ठिकाणचे शेकडो प्रेक्षक धक्का लागल्यासारखे बघत असताना मी वेदनेने कणहत शांतपणे परमेश्वराला धन्यवाद देत होतो. मी आता मुक्त होतो. मला असे वाटले होते की जे सोडून देण्याचे धारिष्ट्य माझ्यात नव्हते ते दैवयोगाने माझ्यापासून तोडून घेण्यात आले आहे. गॅरी लीस माझा एक जिवलग मित्र. त्याची मैत्री जीवनातील एक चमत्कार ठरणार होती. गॅरीचे वागणे मैत्रीपूर्ण होते. तो सर्वांमध्ये मिसळणारा व पुढील साहसाकरिता सदैव उतावीळ असा एक बंडखोर होता. त्याने हिप्पी संस्कृती स्वीकारली होती आणि खऱ्या अर्थाने त्यात रमला होता. शालेय वर्षातील पहिल्या सुट्टीत आम्ही दोघांनी कॅलिफोर्नियाला भेट दिली होती. सनसेट स्ट्रीप आणि हे ॲशबरी या दोन स्थानांचे स्वातंत्र्य आम्ही चाखले. हिप्पी लोकांच्या या आवडत्या स्थानात आम्हाला आमच्यासारखे अनेक चांगले ध्येयवादी लोकही भेटले होते, जे विध्वंसक उर्मट आणि निव्वळ भोगवादी होते, ज्यांनी सर्व नीतिमूल्ये वाऱ्यावर सोडून दिली होती. अशांपासून आम्ही चार हात दूरच राहिलो. माध्यमिक शाळेतील जिवलग मित्रांसोबत मी फ्लोरिडातील मायामी डेट कॉलेजात प्रवेश घेतला. माझ्या पिढीतील अनेकांसारखा मी सुद्धा तरुण, बेफाम, बेभान आणि काहीतरी साहस करण्यासाठी उतावीळ होतो. परंतु याच काळात माझ्या प्रथम निदर्शनास आले की एका विचाराने माझ्या इतर विचारांवर मात केली आहे. आध्यात्मिक विषय वस्तूकरिता लागलेली ओढ, ती माझ्या हृदयात वणव्यासारखी पेटली होती. दिनमानाने वाढतच होती. कोणीतरी मला द वर्ल्ड्स ग्रेट रिलिजन्स अर्थात जगातील महान धर्म नामक पुस्तक दिले. मी त्यातील शब्द न शब्द वाचून काढला. त्याने माझी वाचनाची भूक आणखीनच वाढली. इतर अनेक पुस्तके वाचून झाल्यावर मी ओंकारावर शांतपणे ध्यान करण्यासाठी प्राचीन भारतीय प्रक्रिया शिकलो. माझ्या अंतर्मनातील प्रवासात मला एका अशा समृद्ध सूक्ष्म वास्तवतेचा शोध लागला होता, ज्याने या विषयात मी आणखी खोल जाण्याकरिता आसुसलेलो होतो. एकदा सकाळच्या वेळी कॉलेजमध्ये एक पोस्टर दिसले. त्यावर आध्यात्मिक ध्यानावर अर्थात ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन किंवा TM यावर कोणाचे तरी व्याख्यान होते अशी माहिती दिली होती. माईक नावाचा एक दाढीवाला, लांब केस ठेवणारा अमेरिकन युवक महर्षी महेश योगी प्रणित चेतनेच्या विज्ञानावर बोलणार होता. मी थक्क झालो. माईकने मला हॉलिवूड फ्लोरिडा येथे येण्याचे निमंत्रण दिले. कोणत्याही बंधनाशिवाय मला स्वतःचा असा एक ध्यानमंत्र तेथे मिळणार होता. मी एक फूल, एक रुमाल आणि $35 एका वेदीवर ठेवले. एकाक्षरी मंत्र माझ्या कानात पुटपुटला गेला. आता दररोज ध्यान धरणे हा माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक झाला होता. माझ्या आध्यात्मिक आवडीचा नवांकुर झपाट्याने वाढत होता. परंतु त्या अंकुरासोबत एक रानगवतही वाढू लागले, ते म्हणजे अतिरेकीपणा व धर्मवेड यांच्याविषयी मला वाटणारा द्वेष. त्या दिवसात मी जेव्हा प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी माझे केस लांब वाढवले होते, तेव्हा हिप्पींचा द्वेष करणारे लोक मला लक्ष करू लागले. यामध्ये पोलिसांचाही समावेश होता. ते मला रस्त्यात अडवायचे, माझी झडती घ्यायचे आणि नियमितपणे माझा छळ करायचे. खरी गोष्ट अशी की लोक जेव्हा माझे लांब केस, माझा अल्पसंख्याक धर्म अथवा माझी श्रद्धा याकरिता माझा द्वेष करीत, तेव्हा मला एक प्रकारे बरे वाटायचे. एका उदात्त ध्येयाकरिता स्वतःला विकणे मला कदापि मान्य नव्हते. त्याचवेळी मला हेही समजत होते की माझा द्वेष करणाऱ्यांचा द्वेष करणे म्हणजे त्यांच्याच रोगाला बळी पडण्यासारखे आहे. या सर्व धार्मिक अडथळ्यांना भेदून सर्व धर्मांचे सारतत्व, परमेश्वराचे एक स्वरूप शोधून काढण्याची माझी तीव्र इच्छा होती. कॉलेजमध्ये मी मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास सुरू केला होता. परंतु दैनंदिन ध्यानसाधना आणि संगीत या सदैव माझ्या मुख्य गोष्टी राहिल्या. कॉलेजजवळील ओपा लोका या गावात द ॲशट्रे नावाचे घर होते. जेम्स हार्मन नावाचा एक संगीतज्ञ त्या ठिकाणी राहत होता. आम्ही त्याला जिमी द बेअर, अस्वलासारखा जिमी म्हणायचो. तो मजबूत बांध्याचा, लांब केसांचा, दाढी असणारा आणि बर्निंग वॉटर्स ब्लूज बँड या वाद्यसमूहाचा मुख्य गायक आणि हार्मोनिका वादक होता. द बेअर माझ्यावर एका लहान भावाप्रमाणे प्रेम करायचा. एके दिवशी चेहऱ्यावर गर्वाचे हास्य आणत त्याने आपला एक हार्मोनिका माझ्या हातात दिला आणि म्हणाला, ब्रदर, मी तुला हे वाजवायला शिकवणार आहे. ओशाळून मी म्हणालो, पण मला संगीत येत नाही. अरे, त्याने काही बिघडत नाही, तुझ्या हृदयात खोल खोल भाव आहेत ना, तेच तर ब्लूज संगीताचे सार आहे. त्या दिवसापासून हार्मोनिका माझा जीवनसाथी झाला. त्या काळात माझी काही कृष्णवर्णीय अमेरिकन विद्यार्थ्यांशी मैत्री झाली होती. त्यापैकी एकाच्या ओळखीने डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्याशी जवळीक असलेल्या एका वयस्कर स्त्रीशी माझी विशेष मैत्री झाली. ती एक नम्र पण कणखर बाण्याची महिला होती. तिने देखील आपले जीवन नागरी हक्क आंदोलनाचे नेतृत्व करण्यास समर्पित केले होते. तिने 50 गाठली होती आणि मी अवघा 18 वर्षांचा, त्यामुळे मी तिला आई म्हणायचो आणि ती मला मुलाप्रमाणे संबोधायची. आम्ही डॉक्टर किंग यांची दूरदृष्टी आणि निर्घृण शोचनीय हत्या याविषयी खोल आत्मपरीक्षण करणाऱ्या चर्चा केल्या. ती एक कट्टर बॅप्टिस्ट, म्हणजे ख्रिस्ती धर्माचा एक पंथ,
दयार्द्र,
त्याचवेळी निडर निश्चयी वृत्तीची होती. एकदा तिने मायामी शहरातील एका वस्तीत नागरी अधिकाराकरिता मोर्चा आयोजित केला होता व मला त्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. जेव्हा मी प्रत्यक्षात तिथे गेलो तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांचे मुख उजळून निघाले, कारण अमेरिकेच्या दक्षिण टोकावरील राज्यात कृष्णवर्णीय लोकांच्या मोर्चात एक गौरवर्णीय युवक सहभागी होणे हे कमालीचे आश्चर्य होते. अत्यंत गर्वाने त्यांनी माझा हात धरून मोर्चाच्या अगदी समोर चालायला सुरुवात केली. मला तिथे पाहून बघ्या मंडळींची घोर निराशा झाली, तसेच त्यांचा संतापही झाला. आमचा मोर्चा जसा पुढे निघाला तसे गौरवर्णीय वर्णद्वेषी लोक धमक्या देऊ लागले, हिणवू लागले. काहींनी दगड फेकले, बाटल्या फेकल्या आणि पोलिसांनी मात्र याकडे सहज दुर्लक्ष केले. सॅम कुक लिखित अ चेंज इज गोना कम आणि वी शॅल ओव्हरकम ही गाणी मोर्चात सहभागी झालेल्या 300 लोकांनी गाताच आईंच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. उद्यानातील व्याख्यानाने मोर्चाचा समारोप होणार होता. उद्यानात दुमडल्या जाणाऱ्या खुर्च्यांवर मोर्चेकरी बसले होते. मी माझ्या मित्राशेजारी बसलो होतो. थोड्या वेळाने आई उठल्या आणि एका नारळाच्या झाडाखालील मायक्रोफोनवर त्यांच्या जातीच्या लोकांवरील अन्यायाची निंदा करीत समोरच्या श्रोत्यांना आवाहन केले की त्यांनी अहिंसक मार्गाने क्रांती करावी. त्यांचा आवाज निर्धाराने दणाणू लागला. हिंसाचार आपल्याला पतित करील. आपण निर्भयतेने दृढ राहून आपला हक्क बजावला पाहिजे. शस्त्रे वापरून आणि जाळपोळ करून नव्हे, तर प्रामाणिकपणा आणि परमशक्तिमान परमेश्वरावरील श्रद्धेने. ज्या ठिकाणी आपल्याला कट्टरवादाची दुर्गंधी आढळेल त्याचवेळी आपण तिच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. अत्याचाराचा सामना करतेवेळी सत्यापासून कधीच विचलित होता कामा नये. आपल्या लाडक्या नेत्याचे शब्द उच्चारताना त्यांचे डोळे भरून आले. आवाज उंचावून त्या म्हणाल्या, ही अमेरिका आहे, ही मुक्त लोकांची भूमी आहे. गुलामगिरीच्या बेड्या कायमच्या तुटेपर्यंत आम्ही हा लढा सोडणार नाही. मग आम्ही आसमंतात गरजू शकतो की अखेर आम्ही मुक्त झालो, मुक्त झालो. किंग यांचे एक स्वप्न होते. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी जीवनाची आहुती दिली. त्या स्वप्नाकरिताच आम्ही आमचे जीवन वेचू. आमेन. श्रोत्यांच्या उत्स्फूर्त अभिवादाने उद्यान भरले. आपल्या जागेवर बसत असताना त्यांनी माझ्या कानात विचारले, मुला, तुला भाषण आवडले का? मी होकारार्थी मान डोलावली. त्यांच्या नंतरचे भाषणकर्ते क्रांतिकारी गर्जना करू लागले, या समस्येवर अहिंसक समाधान मिळू शकते. या आशेची ज्योत रेव किंगना गोळ्या घालताच क्षणी मालवली आहे. त्यांचा स्वर अन्यायाविरुद्धच्या रोषाने क्रोधाविष्ट होत चालला होता. बंधू भगिनीनो, जागे व्हा, झोपेतून जागे व्हा. आगीला आगीनेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. या देशाला लढून स्वातंत्र्य मिळाले होते, शांततेने नव्हे. आपण गोऱ्या अत्याचारकर्त्यांचा नायनाट करून त्यांची शहरे बेचिराग करण्याचा विडा उचलला पाहिजे. अर्धा जमाव आरोळ्या ठोकून त्यांच्या भाषणाला संमती देत होता, तर अर्धा जमाव शर्मेने थंड उसासे सोडत होता. बोलताना तो घामाने चिंब भिजला होता. आपली मूठ आवळून त्याने द्वेषाने धमकावले, नेहमी बसमध्ये पाठीमागच्या जागांवर आपल्याला बसविण्याचा आणि झोपडपट्टीत बंदिस्त कैदेत ठेवण्याचा त्यांचा कट आहे. डोळ्यात द्वेषाचे अग्निलोळ पेटलेले तर्जनी माझ्या दिशेने दाखवीत तो किंचाळला, बघा बंधू आणि भगिनीनो, इकडे बघा. या आपल्यामध्ये लपलेल्या घातक गोऱ्या कातडीच्या माणसाकडे बघा. आज आपल्या मोर्चात निर्लज्जपणे तो आम्हा कृष्णवर्णीयांना मागे रेटून पुढे पुढे चालला होता. त्याच्या समर्थकांनी संमतीदर्शक आरोळ्या ठोकल्या. त्या मनुष्याने नंतर त्याला जे काही आवडत नव्हते त्या सर्वच गोष्टीचे मीच जणू काही चिन्ह आहे अशा प्रकारे भाषण केले. प्रचंड आरडाओरडा करीत तो सूड चोख प्रत्युत्तर अशीच भाषा बोलत राहिला. ती स्त्री मला संरक्षण देण्याकरिता पुढे सरसावली, परंतु या माणसाच्या क्रोधापुढे तिचा विरोध टिकाव धरेना, कारण मायक्रोफोन त्याच्या हातात होता व बहुतांश जमाव त्याला अनुकूल झाला होता. माझा हात हलकेच हातात घेत तिने खिन्न होऊन मान हलवली. बेटा, मला क्षमा कर, मी तुला मोर्चासमोर आणले होते ही गोष्ट परमेश्वराला देखील ठाऊक आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि तूच आता अडचणीत आलास. माझा हात जोरात दाबत ती म्हणाली, तू येथून निघून जा, देव तुझे रक्षण करो. झाडांमागे लपत छपत मी मोर्चातून पळ काढला. ती महिला मला निरखत होती आणि आवश्यकता पडल्यास माझे रक्षण करण्यासही तयार होती. मला एक गोष्ट एवढ्यात प्रकर्षाने जाणवली की इतके लोक समता आणि न्यायाकरिता आसुसले होते तरीसुद्धा मतभेदावर जोर देत होते, आणि तो पण अगदी हिंसाचाराचा स्वीकार करण्याइतपत. काही का असेना, सुटकेचा निश्वास टाकीत मी जसा त्या उद्यानातून बाहेर पडलो तसा त्या दिवसाच्या अनुभवामुळे डॉक्टर किंग आणि त्यांच्या अनुयायांविषयी माझ्या मनातील आदरभाव वाढला होता. मला वाटले की हे लोक त्यांच्या आदर्शाशी एकनिष्ठ राहून आतील आणि बाहेरील अशा दोन्ही प्रकारच्या विरोधाचा अविश्रांतपणे प्रतिकार करीत होते. फ्लोरिडातील सूर्यप्रकाशात चालता चालता माझ्या मनात एक विचार चमकून गेला, ज्याने या अनुभवावर प्रकाश झोत टाकला. मनुष्याकडे एखादा आदर्श नसेल ज्याच्याकरिता तो मृत्यूदेखील पत्करायला तयार आहे, तर मग त्याच्याकडे मरण्याकरिताही काहीच अर्थपूर्ण नाही. त्यानंतर मला त्याची प्रचिती आली की मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचे एक स्वप्न होते. त्या स्वप्नाकरिता ते जगले आणि त्याच स्वप्नाकरिता त्यांनी आपले बलिदान दिले. त्या स्वप्नाने जगात परिवर्तन घडविले. आपण आपल्या ध्येयाची कास धरली तर ही शक्ती आपल्या सर्वांमध्ये नाही का? मी मायामी डेड कॉलेजात एक वर्ष पूर्ण केले. उन्हाळ्याची सुट्टी लागताच मी बाहेर जायचे ठरविले. पेन्सिल्वेनिया राज्यात एका राष्ट्रीय महामार्गावर मी उभा होतो. माझा उजवा अंगठा वर करून दाखवत होतो. ही खूण म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या गाडीत बसण्याची इच्छा आहे कारण त्याच्याकडे प्रवासाकरिता पैसे नाहीत. वाऱ्यावर उडणारे माझे काळे केस पाठीवर पसरत होते. त्या दिवशी वातावरणात आर्द्रता होती. मी एका मित्राला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला जात होतो. माझे वय 19 वर्षांचे, उंची 5'6" व वजन अवघे 55 किलो असल्यामुळे अशा प्रकारे अंगठा वर करून हिचाईक करताना मला नेहमी कमकुवतपणा भीती वाटायची. 3 तास उलटून गेल्यावर एक गंजलेली 1959 मॉडेल असलेली प्लिमत गाडी ब्रेकचा कर्कचून आवाज करीत थांबली. मी धावत गाडीपाशी येऊन आभार व्यक्त केले, धन्यवाद, फार फार धन्यवाद. हाताचे मधले बोट खसकन खिडकीतून बाहेर आले. अर्थात हे म्हणजे एक अत्यंत निर्गुण हिणवणारी खूण. आणि आतील घामट चालक किंचाळला, काहीतरी मेहनतीचे काम कर, जळवासारखा फुकट खाऊ नकोस. त्याने आपला हात पूर्ण बाहेर काढला आणि माझ्या केसाची एक बट पकडून खेचली. माझा चेहरा एकदम त्याच्या तोंडासमोर येताच बियर आणि तंबाखू मिश्रित घाणेरडा वास माझ्या नाकपुड्यात शिरला. जमिनीवर थुंकत त्याने मला शिव्या देण्यास सुरुवात केली. पंख म्हणजे एक शिवी, माझी बंदूक जर इथे असती तर तुझा मोडदाच पाडला असता. गाडी सुरू करून टायरचा आवाज करीत तो निघून गेला. गाडीमागील धुरांड्यातून निघालेला काळा धूर मी खोकून बाहेर काढला. हृदयात चीड उफाळून आली, पण ती मी बळेच दाबून ठेवली. मला आध्यात्मिक जीवन जगायचे होते. रस्त्यावर उभे असताना मला वाटायचे, क्रोध आणि नकारात्मक अनुभव आलेला कोणीही ऊटसूट आयता राग काढण्याकरिता मला लक्ष करीत आहे. पण मला आशा होती की या अडचणीतूनच मी अगदी परिपक्व होऊ शकेन. अडथळ्यांवर मात करण्यासाठी धैर्य, चिकाटी आणि प्रार्थना यांचे मूल्य मला समजणे भाग होते याची मला जाणीव होती. 1970 उन्हाळ्यात लांब केस वाढविणे ही एक फॅशन नव्हती, ती एक बंडखोरीची निशाणी होती. संपत्ती, सत्ता आणि भेदभाव अशा नीतिमूल्यांवर आधारित समाजाला दिलेले ते एक प्रकारचे आक्रमक आव्हान होते. माझ्या श्रद्धेचेच ते चिन्ह होते. मी आणि माझे मित्र आमच्या श्रद्धेप्रमाणे जगत होतो. व्हिएतनाम युद्धाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या शिकागोतील राष्ट्रीय अधिवेशनाच्या वेळी पोलिसांनी आमच्यावर अश्रुधुराची नळकांडी फोडली होती आणि हे पुरोगामी विचारांचे पोलीस आमच्या कॉलेजमध्ये व आसपास आम्हाला नेहमीच त्रास देत असत. कारण एवढेच की एक अर्थपूर्ण जीवन जगण्याची आम्हाला इच्छा होती. जगण्याकरिता तसेच मरण्याकरिताही काही आदर्श हवे होते. माझ्या हृदयात मी कोणाविरुद्ध देखील द्वेषभाव ठेवला नसला तरी माझ्याकडे पाहून द्वेषपूर्ण प्रतिक्रियाच उमटत. असे अनेक तास वाट पाहिल्यानंतर एका मित्रसदृश युवकाने मला गाडीत घेतले आणि गोटीसवर्ग शहरात त्याच्या घराजवळ उतरविले. एका वाहणाऱ्या झऱ्याजवळ मी एकटाच त्या अरण्यात बसून राहिलो. झुळझुळणाऱ्या पाण्याचे स्वर कानात शिरतात चित्त कसे शांत झाले. लाकूड आणि दगडाभोवतीने मार्ग काढीत पाणी गोलाकार वाहत होते. असे वाटत होते की जीवनातील सर्व रहस्यांचा उलगडा होऊ शकेल याचे गुपित या झऱ्याला माहीत आहे. मलाही जर या झऱ्याप्रमाणे माझ्या ध्येयाप्रत वाहता आले तर, मी विचार केला, निसर्गच मला माझ्या कानात रहस्यांचा उलगडा करीत माझ्या अंतिम उद्दिष्टाप्रत पोहोचवू शकेल. न्यूयॉर्कमध्ये दिवसांच्या वास्तव्यानंतर हॅकेट नावाच्या माझ्या मित्राने मला रँडल्स आयलंड रॉक फेस्टिवलला नेले. तिथे जिमी हेंड्रिक्सपासून माउंटनसारखे अनेक बँड दिलखुलासपणे संगीताचा आविष्कार घडवित होते. थोडा वेळ भटकून येण्यासाठी मी बाहेर पडलो. तोच डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेल्या एका अमेरिकन युवकाने मला थांबवले. त्याने पांढरा पोशाख परिधान केला होता. मला तो काहीसा विचित्रच साधू वाटला. चकार शब्द न बोलता त्याने माझ्या हातात एक पत्रक ठेवले आणि काहीतरी दान मागितले. मी त्याला सांगितले की माझ्याकडे दमडीसुद्धा नाही. आणि आम्ही असे बोलत असतानाच तेथे एक मनुष्य आला. तो गांजा अर्थात हाशीश विकत होता. मी पुन्हा सांगितले की माझ्याजवळ पैसे नाहीत. तेव्हा त्या दोघांच्यात वाद झाला आणि ते दोघेही निघून गेले. तो साधू त्याचे पत्रक घ्यायला विसरला आणि त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता मी ते निमूटपणे माझ्या छोट्या बॅगेत ठेवले. दुसऱ्या दिवशी ब्रुकलिनमधील हॅकेटच्या घरी असताना मला गॅरीचा फोन आला. गॅरी म्हणाला की मी चेरी हिल न्यू जर्सी येथे फ्रँकच्या घरी यावे. मी तेथे पोचलो तेव्हा गॅरी आणि फ्रँक खोलीत गुडघे टेकून कार्पेटवर पसरलेला नकाशा पाहत बसलेले आढळले. आम्ही काही दिवसात युरोपला जात आहोत, गॅरी मला उद्देशून म्हणाला. तू देखील यायला हवेस. मी पूर्ण कफल्लक झालो होतो व माझी योजना अशी होती की शिकागोत परत जावे. तेथे उन्हाळ्यासाठी मला एक नोकरी मिळाली होती. परंतु फ्रँकने मला विश्वास दिला की त्याच्याकडे आम्हा तिघांना पुरतील एवढे पैसे आहेत. मी म्हणालो, ठीक आहे, मी येतो. आता एकच गोष्ट उरली होती व ती म्हणजे हायलँड पार्कमधील आईवडिलांना या योजना समजावून सांगणे. आतापर्यंत आमच्या कुटुंबियांपैकी कोणीही अमेरिकेबाहेर जाण्याचे धाडस देखील केले नव्हते. माझी अत्यंत काळजी वाहणारी आई आणि वडील यांची काय बरे प्रतिक्रिया होईल हे पाहण्यासाठी मी माझ्या लहानपणीच्या घरी जाण्याचे ठरविले. काच बसविलेल्या गोलाकार जेवणाच्या टेबलावर आईने तयार केलेल्या जेवणाकडे मी पाहत बसलो. दररोज संध्याकाळी ती आमच्यासाठी एक मेजवानी तयार करायची. माझ्या ताटलीत लझान्या, कुरकुरीत इटालियन ब्रेड ज्यावर लोणी मिश्रित लसणाची चटणी आणि लोणी लावलेले आर्टिचोक हार्ट्स होते. परतलेल्या मसाल्यांचा सुगंध संपूर्ण खोलीवर दरवळत होता. मी म्हणालो, मी गॅरीसोबत युरोपला जाण्याचे ठरवले आहे. भावशून्य चेहरे माझ्याकडे टेबलाच्या चारी दिशांनी पाहतायत याची जाणीव झाल्याने मी थोडासा घाबरून माझ्या जेवणावर आणखी मीठ आणि मिरी घालू लागलो. हे जाणे म्हणजे एक प्रकारचे शिक्षण आहे. तुम्हाला काय वाटतं? काहीच उत्तर नाही. मी स्वयंपाकघरात सभोवताली पाहू लागलो. फुलाफुलांचा वॉलपेपर, हॉट पॉइंट गॅस शेगडी आणि फ्रीज दोन्ही माझ्या आईच्या आवडत्या रंगाचे म्हणजे गुलाबी होते. आम्ही बरेच काही शिकू, काही काळजी करू नका. कॉलेज सप्टेंबरमध्ये सुरू होण्याआधी मी नक्की येईन. आम्ही 3 दिवसात निघायचं म्हणतोय. शांतता. आई असं पाहू लागली जसं काही जवळचे नातेवाईक दगावल्याचीच बातमी तिच्या कानावर पडली आहे. अचानक हुंदके देत ती म्हणाली, रिची बाळ, तू असे का वागतोस? तू खाणार काय, झोपणार कुठे? काळजीने मस्तक हलवीत कोमल स्वरात तिने माझी विनवणी केली. तू अजून किती लहान आहेस, तुझे रक्षण कोण करील? उसासा सोडीत वडील म्हणाले, मुला, तुला वेडबीड तर लागले नाही ना? अरे, बाहेरचे जग भयंकर आहे. तू वयाने लहान अननुभवी आहेस. तुझे काहीतरी बरे वाईट होऊ शकते. दीर्घ श्वास सोडत ते पुढे म्हणाले, माझे ऐकशील असे जर मला वाटत असते तर मी तुला जाण्यास मनाई केली असती. पण तू काही माझे ऐकणार नाहीस. मूकपणेच माझा निर्धार बदलण्यास विनवणी केल्याप्रमाणे ते रोखून माझ्याकडे पाहू लागले. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. सद्गतीत कंठाने ते मला म्हणाले, तू परत येईपर्यंत दिवस रात्र मला तुझी काळजी राहणार. माझा भाऊ लॅरी उद्गारला, मजा आहे, मला पण जावेसे वाटते. पण आई वडिलांची घालमेल पाहून तो शांतपणे म्हणाला, रिची, अधूनमधून पत्र लिहित जा.